लड़ने तो वाले हैं बहुत सारे रिटायर्ड प्लेयर फिर से एक बार एक ही पिच पर।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर महक तुमच्या सोबत आहे MH935 मध्ये। आणि आता लवकरच जे रिटायर्ड प्लेयर्स आहेत ना, जसं की सचिन तेंडुलकर आहे, त्यानंतर लारा आहे, येणाऱ्या वर्षी म्हणजे रोड सेफ्टी वर्ल्ड T20 हे जे काही क्रिकेट होणार आहे याच्यामध्ये हे सगळेजण पुन्हा एकदा खेळणार आहेत। मग असे कुठले प्लेयर्स आहेत जे रिटायर झालेले आहेत पण तुम्हाला वाटतं की यार नाही त्यांनी पण खेळायला पाहिजे, काय म्हणतायत नांदेडकर?
हाय, मी तीर्थेश बोलतोय।
तीर्थेश, काय वाटतंय तुला कोण खेळायला पाहिजे?
सर्वात आधी तर ज्यांची आता नवीन इनिंग ॲज अ BCCI डायरेक्टर म्हणून झालेली आहे, सौरव गांगुली मला खूप जास्त आवडतो। यस यस, सौरव गांगुलीने खेळायला पाहिजे। आणि नेक्स्ट म्हणजे माझा वर्ल्डमधला सर्वात आवडता बॅट्समन मिस्टर 360 AB DVilliers। AB DVilliers पुन्हा आला तर मजा येईल, बघायला मजा येईल।
अच्छा अच्छा, मला तर वाटतं यार की कपिल देवनी सुद्धा पुन्हा खेळायला पाहिजे।
यस यस, ऑफकोर्स ऑफकोर्स, पण मी AB DVilliers मला खूप जास्त आवडतो। त्याला त्याने आता रिटायरमेंट घ्यायलाही नको होती पण त्याने घेतली आणि आता मला पुन्हा बघायला मिळालं तर मस्त वाटेल।
एक्झॅक्टली, आणि म्हणजे आपण लहान होतो त्यावेळी जे क्रिकेटर्स आपल्याला पाहायला मिळाले नाहीत पण आपण ऐकू नये त्यांच्या बाबतीमध्ये, असंही खेळायला पाहिजे।
अनिल कुंबळेजनी जर पुन्हा बॉलिंग खूप ऐकायचे, लॅन मॅकेग्रा असेल किंवा अनिल कुंबळे असेल, यांच्या बॉलिंग मला बघायच्या आहेत।
लेट सी काय काय होतंय अजून, यांच्यासोबत कोण कोण जॉईन होणार आहे, बऱ्याचशा कंट्रीज याच्यामध्ये खेळणार आहेत। तुम्हाला काय वाटतं की असे कुठले रिटायर झालेले प्लेअर आहेत, मग ते आपल्या भारताचे असो किंवा मग दुसऱ्या कंट्रीचे असो, कुठलेही असतील तुमचे फेवरेट, त्यांनी परत खेळायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय सांगा। कॉल करा 9607007935 वर। सुपर हिट्स 93.5 रेड FM, बजाते रहो।